स्तोत्र संहिता अध्याय 134 आरोहण स्तोत्र। परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा। पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा। आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर, सियोनेतून तुला आशीर्वाद देवो।